नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कवस्तू बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिशद आयज सावन नवी दिल्लींतल्या भारत मंटपा मात सुरू जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकीं प्रदर्शनाचें उक्तावण जातलें. सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर भारतान सदांच तयार रावपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. वेंचणूक आयोगान अस्तंत बंगालांतल्या 7 सहाय्यक वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांचेर शिस्तभंगाची कारवाय करपाचे आदेश दिल्यात. गुजरात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन गांधीनगरांत राज्यपाल आचार्य देवव्रत हांच्या औपचारीक अभिभाशणान सुरू जातले. आनी दादल्यांच्या आयसीसी T20 क्रिकेट संवसारीक वस्तादपण सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात भारतान पाकिस्तान पंगडाक 61 धावणांनी हारून सुपर 8 फेरयेत पावल घाले. आता पुराय खबरो. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिशद आयज सावन नवी दिल्लींतल्या भारत मंटपांत सुरू जातली. ती 5 दीस चलतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत इंडिया एआय इम्पॅक्ट प्रदर्शनाचें उक्तावण करतले. ही परिशद विकसनशील देशांत जावपी पयली संवसारीक एआय शिखर परिशद आसा. हे कार्यावळींत 20 देशांचे संवसारीक फुडारी वांटेकार जातले. तातूंत फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा, स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेस पेरेस कास्टेझोन, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मलीन, नेदरलँडचे प्रधानमंत्री डिक शूफ, युएईचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम, श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके, सेशल्सचे उपराष्ट्रपती सेबेस्टियन पिल्ले आनी भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे हांचो आस्पाव आसा. बॉलिव्हिया, क्रोएशिया, एस्टोनिया, फिनलँड, ग्रीस, गयाना, कझाकस्तान, लिक्टेस्टीन, सर्बिया आनी स्लोवाकियाचे फुडारी लेगीत हे परिशदेंत वांटेकार जातले अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. 45 परस चड देशांचे मंत्री पांवड्यावेली शिष्टमंडळ लेगीत हे शिखर परिशदेंत वांटेकार जातली. जोड राष्ट्रांचे महासचीव आनी खुबशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे वरिष्ठ अधिकारी लेगीत ह्या चर्चेंत वांटेकार जातले. ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, युके, फ्रांस, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आनी आफ्रिका हांच्या सयत 13 देशांचे मंटप ह्या वेळार आसतले. ह्या प्रदर्शनांत वेगवेगळ्या क्षेत्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या परिवर्तनकारी प्रभावाचेर उजवाड घालपी आनी फुडारांतल्या कृतींचेर चर्चा घडोवन हाडपी 500 परस चड सत्रां आसतली. सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर भारतान सदांच तयार रावपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. ऑपरेशन सिंदूर वेळार दसकभराच्या संरक्षण सुदारणांचे लाव स्पश्टपणान दिसून आयले अशें ताणें एका खबरां संस्थेक दिल्ल्या मुलाखतींत म्हळां. संवसारांत व्हडा प्रमाणांत म्हत्वाची भुमिका वठोवपी भारताचे सद्याच्या परिस्थिती प्रमाण संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण करपाचे कर्तव्य हे वेळार ताणी उलोवन दाखयले. ह्या वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रा खातीर 7,85,000 कोटी रुपयांची तरतूद केल्या अशें ताणी सांगले. ही तरतूद फाटल्या अर्थसंकल्पा परस 15% चड आसा. खंयच्याय मंत्रालयाक वा विभागाक दिल्ले हे आतां मेरेनचे सगळ्यांत व्हड मोल आसा अशें प्रधानमंत्र्यांनी स्पश्ट केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडल्या दसका खातीर 3 प्राधान्यक्रमांची वळेरी हे वेळार दिली. संरचनात्मक सुदारणा, नवनिर्माणाक उर्बा दिवप आनी सोपे प्रशासन हांचो तातूंत आस्पाव आसा. सरकाराच्या रिफॉर्म एक्सप्रेसचो लाव सामान्य नागरिकांक व्हडा प्रमाणांत जाता अशें ताणी हे वेळार सांगले. ह्या वर्साचो केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या विकसीत राष्ट्र जावपाच्या तळमळीचे प्रतिबिंब आसा. हो अर्थसंकल्प हो आतां ना तर केन्नाच ना असो खीण नासून तयारी आनी प्रेरणेंतल्यान निर्माण जाल्लो आमी तयार आसात असो खीण आसा अशें प्रधानमंत्र्यांनी स्पश्ट केलें. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी नरेंद्र मोदी सरकाराची शेतकी समाजा कडेन आशिल्ली वचनबद्धताय परतून उलोवन दाखयला. सगळ्या आंतरराष्ट्रीय वेपार कबलातीत शेतकार, गोरवा पोसपी आनी नुस्तेकार हांचे हितसंबंध उरतले हाची खात्री केल्या. काल गुजरातांतल्या गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत देशांतली पयली केंद्रीय बँक डिजिटल चलन CBDC आदारीत भौशीक वितरण पद्दत सुरू केल्या उपरांत ते उलयताले. हे वेळार उलयतना ताणी सांगले,
जिने भारत को समृद्ध करने के साथ साथ सुरक्षित करने का भी काम किया है. मित्रों, पुंडिचेरी की जनता रे NDA पर, BJP पर, हमारे नेता रंगास्वामी जी पर और मोदी जी पर भरोसा जताया है.
भारत मध्य उदेंत युरोप आर्थिक मार्ग IMEC जोडणी रसद आनी वेपार सुनिश्चित करपा खातीर आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. म्युनिक सुरक्षा परिशदेंत ते उलयताले. हे वेळार उलयतना ताणी म्हळे,
वे The energy issues are concerned, oil companies in India, as in Europe, as probably in other parts of the world, look at availability, look at costs, look at risks, and take the decisions that they feel is in their best interest. So many things are changing, and so many of us are doing our calculations and recalculations.
यो खबर तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावरून ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेल खबरो. गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आजसावून गांधीनगरात राज्यपाल आचार्य देवव्रत हांच्या औपचारिक अभिभाषणान सुरू जातले. अर्थमंत्री कनुभाई देसाई 18 फेब्रुवारीक 2026-27 राज्याचो अर्थसंकल्प सादर करतले. 25 मार्च मेरेन चलतल्या ह्या अधिवेशना वेळार विधानसभेच्या नव्या उपसभापतींची लेगीत निवड करतले. राज्याच्या आतंकवादा आड कायद्यातल्या सुधारणांसयत हेर महत्वाची विधेयकां अधिवेशना वेळार सादर जातली. वेचणूक आयोगान अस्तंत बंगालातल्या 7 सहाय्यक वेचणूक नोंदणी अधिकाऱ्यांचेर अनियमिततेच्या आरोपावेल्यान शिस्तभंगाची कारवाय करपाचे आदेश दिल्यात. या अधिकाऱ्यांमदी कॅनिंग पूर्वातल्या 2 आणि सुती मैनागुरी शमशेरगंज देवरा आणि फरक्का मतदारसंघातल्या दरेकी एका अधिकाऱ्याचो आसपाव आसा. आयोगान राज्याचो मुखेल सचिव नंदिनी चक्रवर्ती हांकां बरयल्ल्या पत्रात ह्या 7 अधिकाऱ्यांचेर कारवाय करपाचे निर्देश दिल्यात. एसआयआर प्रक्रियेत वांटेकार आशिल्ले अधिकाऱ्यांकडल्यान गंभीर गैरवर्तन, कर्तव्यात उणी आणि कायदेशीर अधिकाराचो गैरवापर केल्ल्याचे पुरावे मेळ्ळ्यात अशें ह्या पत्रात स्पश्टपणान म्हळा. मजगती सर्वोच्च न्यायालयाच्या 9 फेब्रुवारीच्या निर्देशाक पाळो दिवन वेचणूक आयोगान एसआयआर प्रक्रिये संबंधित सगळ्या हरकतींचो निवाडो करपा संबंधी खर संदेश जारी केला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आतां पयल्या दर्जाच्या कोचा बरोबर गाड्यांचे सामान्य कोच नितळ करतले अशें जाहीर केला. नवी दिल्लीत रेल्वे सुधारणा विशीं पत्रकार परिषदेत ते उलयताले.
ट्रेन्स हमारी चलती है लॉन्ग डिस्टेंस स्पेशली, उनका प्रॉपर एंड टू एंड क्लीनिंग हो सके. दूसरा, स्टेशन पे एक क्लीन ट्रेन स्टेशन का कॉन्सेप्ट बनाए. कुछ लिमिटेड नंबर ऑफ स्टेशन पे पूरी थॉरो क्लीनिंग करने का अभी करंट सिस्टम है. इसके बजाय ट्रेन के ओरिजिन से लेके ट्रेन के डेस्टिनेशन तक कंटिन्यूअसली ट्रेन की क्लीनिंग हो.
आसामात ह्या वर्सा जावपी विधानसभा वेचणुकेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांच्या फुडारपणाखाला वेचणूक आयोग आयज गुवाहाटीक भेट दितले. वेचणूक आयुक्त एसएस संधू आणि विवेक जोशी हांचोय तातूंत आसपाव आसा. 3 दिसांच्या हे भेटीवेळार आयोग वरिष्ठ राज्य अधिकारी आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीं वांगडा सविस्तर बसका घेतले. सहकार क्षेत्रातल्या मुखेल सुधारणा आणि विस्तार योजनांचो नियाळ घेवपा खातीर फाल्यां मंगळारा गुजरातातल्या गांधीनगरात सगळी राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सहकार मंत्र्यांची उचेल्या पावण्यावेली बसका जातली. ह्या येवजण्यांमदी देशभरातले 2 लाख नव्या सहकारी संस्थांची थापणूक करपाचो प्रस्ताव आसा. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा हांच्या अध्यक्षतेखाला महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटर हांगा मंथन बसका जातली. देशभरातले सहकार मंत्री, अतिरिक्त मुखेल सचिव, प्रधान सचिव आणि सचिव वरिष्ठ अधिकारी हेवेळार हाजीर रावपाची शक्यता आसा. हवामान खात्यान आयज अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर गडगड आणि खर वाऱ्यासयत व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. दर्यादेगेवेल्या कर्नाटक, कोकण आणि गोव्यात आयज उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आसा. बंगालच्या खाडीच्या कांय वाठारांनी आणि ताचे लागसारच्या उदेंत हिंद महासागरात वादळाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 24 वरांत अस्तंत भारतातल्या उण्यात उण्या तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना अशें हवामान खात्यान सांगला. फुडल्या 3 दिसांत वायव्य भारतात उण्यात उणें तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस वाडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या आयसीसी T20 क्रिकेट संवसारीक वस्तादपण सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात भारतान पाकिस्तान पंगडाक 61 धावणांनी हारून सुपर 8 फेरीत पावल घाले. कोलंबोत पहिली फलंदाजी करताना भारतान निर्धारित षटकात 7 बाद 175 धावण्यो केल्ल्यो. ईशान किशनान बेस बरो खेळ करताना 77 धावण्यो केल्यो. आणि आता खबर सोपवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद आयज सावन नवी दिल्लीतल्या भारत मंटपमान सुरू जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकी प्रदर्शनाचे उक्तावण. सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर भारतान सदांच तयार रावपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. वेंचणूक आयोगान अस्तंत बंगालातल्या 7 सहाय्यक वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांचेर शिस्तभंगाची कारवाय करपाचे आदेश दिल्यात. गुजरात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन सुरू. आनी दादल्यांच्या आयसीसी T20 क्रिकेट संवसारीक वस्तादपण सर्तीत काल भारतान पाकिस्तान पंगडाक 61 धावण्यांनी हारून सुपर 8 फेरयेत पावल घाले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाची मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 6:30 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.